तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी आदेश बांदेकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती बरोबर.
ऍक्शन.
यु नो, माझी तुमच्या सोबतची एक मोमेंट आहे जी मी रिसेंटली, जेव्हा माझा स्वतःचा, लेट मी टेल यू की इंडिया रेडिओ फोरमकडनं माझ्या शोला बेस्ट मराठी शो ऑफ द इयरचं अवॉर्ड मिळाला आणि त्यासाठी म्हणून माझ्या बॉसने ही कॉन्सेप्ट केली होती की अभिजित खांडकेकर जो एक उत्तम ॲक्टर आहे, एक उत्तम अँकर आहे, तो माझा इंटरव्ह्यू घेणार आणि माझा आयुष्याचा प्रवास सांगणार. त्या दरम्यानचा मी एक फोटो तुमच्यासोबतचा शेअर केला आहे, विच वॉज फॅन मोमेंट फॉर मी. कारण मला आठवतं आहे झी तेव्हा अल्फा होतं आणि अल्फा एकांकिका स्पर्धा त्यावेळेस सगळीकडे गाजत होत्या. जितेंद्र जोशी आणि तुम्ही दोघंही अभिनय त्या स्पर्धेमध्ये खूप इन्वॉल्व होता आणि तुम्ही, तुमच्याकडनं अनाऊन्स झालेलं ते बक्षीस मी आजही विसरू शकत नाही जे तुम्ही दिलं होतं. तुमच्या एकांकिकेच्या स्पर्धेच्या काही आठवणी आहेत का?
खूप आहेत ना. ज्यावेळेला अल्फा महाकरंडक एकांकिका स्पर्धा झाली तेव्हा मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद अशा सगळीकडे त्या स्पर्धा झाल्या. मला अजून आठवते की त्याही वेळेला ज्या तुला बक्षीस मिळालं होतं ते संत एकनाथ रंगमंदिर.
आणि त्यात
आणि त्या संत एकनाथ रंगमंदिरच्या बाहेर तुला सांगितलं होतं की काय हे औरंगाबादमध्ये राहून तुम्ही काम करता आहात, तुम्ही जरा बाहेर पडा, तुम्ही पुण्यात जा, तुम्ही मुंबईत जा आणि आपलं टॅलेंट हे इथे आहे ना, हे सगळ्यांसमोर येऊ द्या. मला असं वाटतं ना की या आठवणीच खूप आहेत. आज अल्फा महाकरंडक एकांकिका स्पर्धा ही स्पर्धा नाही मी म्हणणार, तर तो एक असा ब्रिज झाला होता ना, ज्या ब्रिजमधून आज कितीतरी आघाडीचे कलावंत, आज तुमच्यासारखे लोकप्रियजना, म्हणजे रेडिओच्या माध्यमातून एवढं मोठं स्टारपद मिळालेलं आहे. म्हणजे हे मी अक्षरशः सांगतो की ज्यावेळेला पुण्याच्या दिशेने निघतो आणि मग 93.5 रेड FM कलाकार श्रुती असा आवाज ऐकतो तेव्हा मला असं वाटतं त्या अल्फा महाकरंडक एकांकिका स्पर्धेत जे जेन्युइनली प्रयत्न केलेली सगळे टॅलेंटेड आहेत ना, ते सगळे आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. हा आनंदाचा क्षण आहे, या आठवणी आहेत असं मला वाटतं.
क्या बात आहे, नक्कीच. आणि तो जल्लोष, ते ढोलताशे आणि ती उत्सुकता की बापरे कोणाला मिळतंय ते हुरहुर, ती आयुष्यात कधी परत येऊ शकत नाही जी त्यावेळेस वाटली होती. तुम्हाला तुमचा आयुष्यातला पहिला ऍक्टिंगचा ब्रेक कधी मिळाला आणि तो तुम्हाला कोणी दिला? तुमचं कोणी गॉडफादर आहे का ह्या इंडस्ट्रीमध्ये?
नाही, या इंडस्ट्रीमध्ये गॉडफादर असं खरं तर कोणी नाही, पण मी गॉडफादर म्हणेन ते एकालाच, ते म्हणजे माझ्या निनाताई राऊत, ज्यांनी मला तागदी नादींच्या वेळी माईक हातात दिला आणि मला सांगितलं आदेश या कार्यक्रमाचं निवेदन तू करायचं. मला असं वाटतं म्हणजे निनाताईंचं त्यावेळेचं माझ्यातलं कलावंत शोधणं होतं ना, तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं तो माईक घेताना. पण आज इतक्या वर्षानंतर जे काही हे सगळं उभं राहिलं आहे ना, तो जो माईक हातात देणारं होता ना, त्या निनाताई राऊत यांना मला विसरता येणार नाही. त्यामुळे गॉडफादर असतील तर त्या निनाताई राऊत.
मी पण तो शो बघायचे तागदी नादीन आणि मलाही तो खूप आवडायचा. पण तुम्ही खूप लॉयल आहात झी मराठीला, हे इक्वेशन कसं जुळलं आणि होम मिनिस्टर तुम्हाला कसं मिळालं?
मला असं वाटतं ना की लॉयल टू द इन्स्टिट्यूशन हे फार महत्वाचं आहे. ज्या इन्स्टिट्यूशनसाठी आपण काम करतो त्या इन्स्टिट्यूशनने तुम्हाला सांगेपर्यंत तुम्ही त्याचा अनादर करू नका. हे झी मराठीला मी विसरूच शकणार नाही आयुष्यात. म्हणजे ज्या वेळेला कमर्शियल क्षेत्रात मी कमर्शियली वागू लागलो त्यावेळेला झी मराठीने मला सगळा सपोर्ट मिळाला. होम मिनिस्टर कार्यक्रमात 13 वर्ष झाली, म्हणजे सप्टेंबरमध्ये 13 वर्ष पूर्ण होतील. अनेक जण ऑफर देत असतात पण मला असं वाटतं की शेवटी आज सगळं यश मिळाल्यावर मिळणारं समोरच्याची ऑफर आणि काही नसताना दिलेली ऑफर याच्यामध्ये व्यवहारापेक्षा त्या गोष्टीचा आदर हा जास्त आहे. ती लोकप्रियता, ते लोकांचं प्रेम हे मिळतंच आणि आज ते मिळालेलं आम्ही जाता येता FM बघतो आहोत.
सो आदेश, तुम्ही भाऊजी म्हणून खूप फेमस झालात त्यानंतर आणि घराघरांमध्ये पोहोचलात, त्या दरम्यानचा एखादा असा एक्सपिरियन्स, कारण आता 13 वर्ष झालंय, हाऊ डू यू मॅनेज? तुम्हाला कधी कंटाळा नाही येत?
नाही येत कंटाळा, कारण ना मला असं नेहमी वाटतं की कंटाळा कुठल्या गोष्टीचा करावा. आज सोमवार ते शनिवार मला महाराष्ट्राच्या घराघरात जायला मिळतं. त्या घरात गेल्यानंतर ती माऊली माझं औक्षण करते. आज कोणाला हे भाग्य लाभतं की वर्षाचे 12 महिने तुम्हाला रोज कुणी ना कुणी औक्षण करतं. मी जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा आजी जेव्हा कुठली तरी घरातली थरथरत्या हाताने उभी राहा असं सांगून पटकन माझी दृष्ट काढते ना, ते कुणाला मिळणार नाही. म्हणजे हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार करत असताना मला असं वाटतं, हा मलाही ऊर्जा देतो, मलाही रिचार्ज करतो आणि प्रत्येक घराला रिचार्ज करतो, आणि त्यामुळे मला नाही येत कंटाळा.
तुमच्या स्ट्रगलिंग डेज बद्दल आम्हाला फार काही माहिती नाहीये, तुम्हाला पर डे किती मिळायचा त्या काळाबद्दल काही सांगा ना मला.
नाही नाही, कसं होतं की मी अभ्युदयनगरमध्ये असल्यामुळे ना महाराष्ट्र की लोकधारा नावाचा एक कार्यक्रम होत होता,
आय रिमेंबर,
शाहीर साबळेंचा. मी तिथे गेलो, त्याच्यात नाचायला लागलो मी आणि भरत जाधव. एका दिवशी आम्ही सिलेक्ट झालेले दोन विद्यार्थी, आणि मग नाचता नाचता तिकडे मंगेश दत्त होते, म्हणजे शाहीर साबळेंचे जावई, त्याला काय वाटलं मला माहीत नाही. त्याने मला हाताला धरलं आणि मला सांगितलं एका नाटकाची रिहर्सल चालू आहे, अजित भुरे निर्मिती असलेलं मुंबई मुंबई, म्हणून मला हाताला धरून त्याने तिकडे घेऊन गेले. आणि तिकडे घेऊन गेल्यानंतर मी त्या नाटकात काम केलं. माझी पहिली नाईट म्हणजे पहिलं मानधन हे 30 रुपये होतं. नंतर त्याचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे होते, मग पुरुषोत्तम बेर्डेंबरोबरच त्यांनी मला टूर टूरमध्ये, मग मंगलगाणी दंगलगाणीमध्ये मी नाचायला लागलो. दरम्यानच्या काळात बिघडले स्वर्गाचे दार, असे छोट्या 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 नाटकातून मी भूमिका सुरू केल्या. पण मानधन म्हणशील तर पहिलं 30 रुपये. अजित भुरे आजही भेटला की मी म्हणतो ते माझे 30 रुपये द्यायच्या तू.
किती छोटं मानधन मिळालं, कितीही छोटा पर डे किंवा आपला पगार असला तरी सुद्धा एक असतं ना की घरच्यांसाठी काहीतरी घेऊन यायचंय. सुचित्रा मॅमसाठी कधी कोणती गोष्ट घेतली जी तुम्हाला लक्षात आहे?
मला आठवते की मी काही घेतलं नव्हतं, पण ज्या दिवशी तिला मी मुंबईत एकदा प्रपोज केलं ना, हो की नाही सांग, त्या दिवशी मी मात्र तिला 20 रुपये दिलेले, कारण ती 9वीत होती तेव्हा आणि दुसऱ्या दिवशी शाळेची ट्रीप जाणार होती. तर तू तुझ्यासाठी काहीतरी घे असं सांगून मी 20 रुपये तिला दिले होते, हे माझ्या लक्षात आहेत अजूनही. आणि ती घेत नव्हती, आणि मग तिने सुद्धा काहीतरी ना मला त्या 20 रुपयाचे काहीतरी तिने गिफ्ट घेतलं होतं आणि मला सांगितलं होतं हे राहिलेले पैसे.
त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर, ते त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतनं जाणवतच. बरं, मला सांगा, जेव्हा तुम्हाला मुलगा झाला तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत होतात का?
सोहमचा जन्म 7 मे 1997 दादरला झाला, ठाकूर हॉस्पिटलमध्ये, आणि त्यावेळेला हो मी तिथे होतो. त्यावेळेला तिला पाणी पण दिलं नव्हतं आणि मी मात्र उत्साहाने ना प्रकाशचे साबुदाण्याचे वडे आण, हे आण, ते आण, तिथे जे जे बघायला येतील ना त्यांना तिच्याच समोर खायला देत होतो. तेव्हा तिने माझ्या असे डोळे मोठे करून बघितलं होतं. नंतर मला बोलली ते मी उपाशी आणि सगळ्यांना खायला घालतोस.
अवघाची संसार किंवा अवंतिका ह्यांसारख्या पॉप्युलर सिरियल्स तुमच्या पदरी पडल्या, तर मला सांगा की ह्या सिरियल्सच्या काही मेमरीज तुम्हाला शेअर करता येतील का?
हो, आजही पुण्यामध्ये आपण गप्पा मारत असताना आज सकाळीच मी जेव्हा चांदणी चौकातनं पास झालो, मला नेहमी ते आठवतं की चांदणी चौकाच्या बाजूला एक छोटासा बंगला होता, तिकडे स्मिताताई तडवलकर यांची ती सिरियल अवंतिका, आणि त्याच्यात मी आणि सुचित्राच पेअर होतो, त्यामुळे आम्ही तिथे रोज शूटिंगला यायचो. जेव्हा जेव्हा शूटिंगला यायचो त्याच्यानंतर स्मिताताई तडवलकर रात्री पॅकअप झाल्यानंतर त्यांचं एक घर होतं लॉ कॉलेज रोडला, तिथे आमची व्यवस्था केली होती. स्वतः जातीनं शूटिंग पॅकअप झाल्यानंतर येऊन जेवण करून त्या स्वतः करायच्या, मासे आपल्या आपल्या आवडीचे घेऊन यायच्या. आज या निमित्तानं त्यांची आठवण आली. पण अवंतिका या मालिकेने एक वेगळं नाव मिळवून दिलं, म्हणजे अभिनेता म्हणून मी लोकांना फार माहीत नव्हतो, ते त्याच्यामुळे अवघाची संसार पुन्हा राकेश सारंगची सिरियल, गिरीश मोहिते डिरेक्टर होता, या अशा अनेक मालिकांमध्ये खरं तर मी काम करत गेलो.
मला सांगा की त्यानंतर मला वाटतं तुम्ही एक सोहम प्रोडक्शन सुद्धा तुमचं स्वतःचं सुरू केलं आणि त्याच्या अंडर तुम्ही लक्ष नावाची एक सिरियल सुद्धा मला वाटतं स्टार प्रभावर जी खूप गाजली आणि नवीन कलाकारांना त्याच्यामुळे प्लॅटफॉर्म सुद्धा मिळालाय, हे कसं झालं?
नाही, त्यावेळेला श्रावणीताई देवधर या स्टार प्रभावावरती होत्या. त्यांनी एक दिवस मला बोलवलं आणि मला सांगितलं अरे नेहमी दुसऱ्यांसाठीच करणार का, स्वतःसाठी काहीतरी कर. आणि मग त्यांनी लक्ष नावाची एक मालिका माझ्यावरती जबाबदारी दिली. मी फक्त काम आणण्याचं काम केलं पण लक्ष साकारण्याचं काम सुचित्राने केलं. 5 वर्ष लक्ष सुरू होती. मला असं वाटतं जवळजवळ 4 ते 5 हजार कलावंतांना महाराष्ट्रातल्या त्याच्यातून रोजगारही मिळाला आणि कामही मिळालं. ती मालिका बंद होते न होते तोच नांदा सौख्यभरे सुरू झाली. मग ती सिरियल सुद्धा झी मराठीवरती खूप छान चालली. चॅनलही खुश असणं, कलावंत खुश असणं, तंत्रज्ञ खुश असणं हेही मला करता आलं. आणि मला असं वाटतं की सोहम प्रोडक्शन सुद्धा एक वेगळा ब्रँड झाला, कारण मालिका बंद झाल्यावर सुद्धा त्याच्या पाठी सगळेजण चांगलंच बोलतात.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.